हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय चोलप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वः किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमः, आमीवत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषां पुरुषाणां येषां पशूनां मा भैर्मा रोमो येषां किञ्चना ममत, या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे, इमागं रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न श्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम्, वृडानो रुद्रो तनो मयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छं च योश्च मनुरायजे पिता तदश्राम तव रुद्रप्रणीतौ, मानो महान्तमुत मानो अर्भकं मान उक्षन्तुमुत मान उक्षितम्, मानो वधि पितरं मोत मातरं प्रिया मानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोकेतनये मान आयुषिमानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभामितो वजिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आराते गोघ्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु, रक्षा च नो अदि च देव बुह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, स्तुहि श्रुतं गर्तसदं युवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वन्निव पन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगवेद्भ्यस्धनुष्वमीढवस्तोकाय तनयाय मृडया, मीढुष्णम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगं हेतयोन्यमस्वन्निव पन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधि।
श्रीराम, अच्छा मनोगत सद्भक्त सौभाग्यवती स्मिता ताई भिंडवाले या सादर करणार आहेत। नुकतच ज्ञानेश्वरीचं पारायणाची पूर्ण झाली तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने प्रसाद म्हणून स्वतःच्या हाताने केलेले पेढे सर्व साधकांसाठी आणलेले होते। भिंडवाले कुटुंबीय मूळचं इंदोरचं असून स्मिताताई यजमानांच्या नोकरीनिमित्त अनेक वर्षी परदेशी वास्तव्य होतं। श्री भिंडवाले काका यांच्या रिटायरमेंट नंतर ते भारतात परत येऊन पुण्यात स्थायिक झाले आहेत। त्या आणि त्यांचं सर्व कुटुंबीय परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं अनुग्रहित आहेत। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। फेब्रुवारी महिन्यात मला एक फोन आला आणि असे सांगण्यात आले की एप्रिल महिन्यापासून गुरुवारच्या केंद्रात रुद्रपठणानंतर एक नवीन उपक्रम सुरू होणार आहे, तो म्हणजे गुरुवारचा सत्संग ऐकून आपल्याला काय फायदा होतो, आपल्यावर त्या सत्संगाचा काय प्रभाव पडला आहे आणि आपण स्वामीजीपर्यंत कसे पोहोचलो, अशा गोष्टी आपल्यापैकी काही साधक 10 ते 15 मिनिटात सांगतील। मला विचारण्यात आलं, तुम्ही सांगाल का, तुम्हाला जमेल का? मला जमेल की नाही हा माझ्यासमोर पण एक मोठा प्रश्नच होता, कारण की मला माहीत आहे माझ्याजवळ चांगली वक्तृत्व शक्ती नाही, मला निरूपण करता येत नाही। माझा जन्म हिंदी भाषी प्रदेशात झाला, शालेय शिक्षण हिंदीतून झाले, सर्व मित्रांनी हिंदी बोलणाऱ्या होत्या, त्यामुळे मराठी भाषेचा मला पाहिजे तसा सराव नाही। तरीही मी त्यांना धाडस करून म्हटलं मी प्रामाणिक प्रयत्न करीन। धाडस करण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझे सद्गुरु मला खूप अनुकूल आहेत। माझ्या हातून घडलेल्या छोट्या मोठ्या चुकांकडे लक्ष न देता मी केलेल्या प्रयत्नालाच ते जास्त अप्रिशिएट करतील अशी माझी खात्री आहे। इथे एक आठवण सांगावीशी वाटते। माझ्या मुलीच्या अनुग्रहाच्या वेळेचा प्रसंग आहे। त्यावेळेस आम्ही कायम पुण्यात राहत नव्हतो, वर्षातून एकदा आठवड्याभराकरता राहायला यायचो, त्यामुळे पुण्यात आलो की घर धुळीने अगदी माखलेलं असायचं। मला धुळीची एलर्जी आहे, घसा खराब होणं, शिंका येणे, खोकला येणे वगैरे त्रास होतो। माझ्या मुलीच्या अनुग्रहाच्या आदल्या दिवशी स्वामीजींनी सांगितले की अनुग्रहाच्या वेळेस आम्ही दोघेही अनुग्रहाच्या खोलीत बसू शकतो। अनुग्रहाच्या वेळेस खूप शिंका आणि खोकल्यामुळे सर्वांना त्रास नको म्हणून मी औषध घेऊन तिथे गेले। अँटी एलर्जिक औषधामुळे थोड्या वेळाने मला गुंगी आली आणि मी अक्षरशः बसल्या बसल्या झोपून गेले। अनुग्रहानंतर सर्वांचे नमस्कार झाल्यावर मी जेव्हा स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा मी खूप होशाळलेली होते। मला झोप लागल्याचे कारण काय होते ते मी स्वामीजींना सांगितले, पण त्याच्याकडे किंचितही लक्ष न देता ते म्हणाले, त्यानंतर तुमचं ध्यान खूप चांगलं लागलं ते मी पाहिलं। म्हणतात ना, आपुलेने गुणे परावेचे उणे, फेडून पाहणे तयाकडे, असे आहेत आपल्या सर्वांचे प्राणप्रिय स्वामीजी। म्हणून सेवेचा हा छोटासा प्रयत्न। मी स्वामीजींच्या चरणापर्यंत पोहोचली हे माझे आईचे आशीर्वाद आहेत असं मी मानते। माझ्या आईला सत्संगाची परमार्थाची खूप आवड आहे, तिच्यामुळे मी सद्भक्त विजयाताई खडीकर यांच्या संपर्कात आले। विजयाताई स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत। इंदूरला एका ठिकाणी स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित काही लोकांचं केंद्र चालायचं, त्या केंद्रात विजयाताई यायच्या व माझ्यासारख्या बिगनर लोकांना ध्यानाचं मार्गदर्शन करायच्या। दरम्यानच्या काळात मलाही सद्गुरु भेटावेत, अनुग्रह मिळावा अशी तीव्र इच्छा होत होती। माझे सद्गुरु कोण असतील व मला कधी भेटतील असं मी विजयाताईंना वरचेवर विचारायची। विजयाताई पुण्याला आलेल्या असताना त्यांनी स्वामी मकरंदनाथांना आमच्याबद्दल सांगितले आणि आम्हाला अनुग्रह द्याल का असंही विचारलं। मला माहीत नाही आमच्या किती जन्माचे पुण्य फळ आले आणि आम्हाला स्वामीजींनी आधी बघितलेले नसताना अनुग्रह देण्याबद्दल होकार दिला। त्यावेळेस स्वामीजी बँकेत नोकरी करत होते आणि महिन्याच्या ठराविक दिवशीच अनुग्रह द्यायचे। माझे यजमान त्यावेळेस परदेशात नोकरीला होते। अनुग्रहाच्या ठरलेल्या दिवशी त्यांना पुण्यात यायला जमणं शक्य नव्हतं। तेव्हा स्वामीजी म्हणाले, ते लोक ज्या दिवशी पुण्यात येतील त्या दिवशी मी त्यांना अनुग्रह देईन। म्हणतात ना, भक्त एक पाऊल पुढे टाकतो, भक्त एक पाऊल देवाच्या दिशेने टाकतो तर देव 10 पाऊल भक्ताच्या दिशेने टाकतो, हेच खरे झाले. स्वामीजींनी एवढे मोठे कृपादान दिले की ते घेण्याकरता माझी ओंजळ लहान पडली असती, म्हणून मी पदर पसरला. पण त्यांनी दिलेलं दान एवढं मोठं होतं की माझ्या पदरात पण ते समावणं शक्य नव्हतं. पसरलेला पदर पण लहानच पडला. अशा प्रकारे 2 नोव्हेंबर 2001 रोजी आम्हा दोघांना अनुग्रहित करून स्वामीजींनी मोठ्या कृपाळपणे आम्हाला आपल्या साधक विश्वास सामील करून घेतलं. स्वामीजींनी जेव्हा आम्हाला अनुग्रह दिला तेव्हा आपल्याला काय मिळाले आहे ह्याची कल्पना मला तेवढीशी नव्हती. आज अनुग्रहाच्या 17 वर्षानंतर श्रवण घडायला लागल्यावर, ध्यान साधना व्हायला लागल्यावर, जेव्हा क्षण क्षण निवृत्तिक अवस्था प्राप्त होते आणि क्षणभर शांतीची चुणूक अनुभवाला येते तेव्हा लक्षात येते की स्वामीजीने आपल्याला केवढे मोठे दान दिले आहे. मी जन्मजन्म जीवे भावे त्यांच्या चरणांची सेवा केली तरी त्यांचं ऋण फेडू शकणार नाही. त्यांनी सांगितलेली साधना नित्यनेमाने शेवटपर्यंत करणं हेच माझं इति कर्तव्य आहे असं मी मानते. गुरुवारच्या सत्संगात ध्यानाच्या प्रक्रियेविषयी प्रश्न असतात, त्यामुळे स्वामीजीकडून ध्यानाची प्रक्रिया वारंवार समजावून सांगितली जाते. त्यामुळे माझ्याकडून होणारी चुका मला कळतात व त्यात दुरुस्ती केली जाते. ध्यान आणि नामस्मरणाबरोबरच इतर वेळेत हाताळायला मध्यवर्ती संकल्पनांची युक्ती सुद्धा स्वामीजींनी आपल्याला दिली आहे. एका सत्संगात साक्षीत्वावर बोलताना त्यांनी सांगितले की तुम्ही म्हणजे देह मन बुद्धी नाही, या सगळ्याच्या बुडाशी असणारी चैतन्य शक्ती तुमचे खरे स्वरूप आहे, त्याला साक्षी राहून पहा. देह नाश पावतो तो नाशिवंत आहे, पण आपले खरे स्वरूप अजर अमर अक्षर अविनाशी आहे. स्वामीजी जे सांगतात तसा बोध ठेवण्याचा माझ्याकडून प्रयत्न होत होता. दरम्यानच्या काळात घडलेला एक प्रसंग आठवतो. त्यावेळेस आमचे वास्तव्य यांच्या नोकरीनिमित्त एका आफ्रिकन देशात होते. मला तब्येतीची काही तक्रार सुरू झाली म्हणून तिथल्या डॉक्टरकडे गेलो. त्यांनी काही तपासण्या करायला सांगितल्या. रिपोर्ट्स आल्यावर तिथल्या डॉक्टरला असं वाटलं की हे तर एक दुर्धर आजाराचे लक्षण आहे. त्यांनी विचारले इलाज इथे करणार की आपल्या देशात जाऊन करणार. आम्ही असं ठरवलं की मी ताबडतोब भारतात यायला पाहिजे. चांगली गोष्ट असो की वाईट, आनंदाची बाब असो की दुःखाची, लहान लेकरू जसं दोन्ही परिस्थितीत आपल्या आईकडे धाव घेतं तसं आम्ही पण सुखाच्या किंवा दुःखाच्या दोन्ही परिस्थितीत आपली माऊली बनून राहिलेले स्वामीजींकडे धाव घेतो. आम्ही त्यांना फोन लावला आणि सर्व सांगितले. ते म्हणाले तुम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला हे ठीकच केलेत, इथे येऊन परत तपासणी करून काही निश्चित झाल्याशिवाय पुढचा फारसा विचार करायचा नाही. जर का रोग असल्याचं कन्फर्म झालं तरी मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे, तो दुर्धर रोग झालेले व्यक्तीही बरे होतात. ठरल्याप्रमाणे मी भारतात यायला निघाले. आमच्या होम टाऊन इंदूरला पोहोचायला मला 24 तासापेक्षा जास्त वेळ लागला. पण प्रवासात तब्येतीविषयी नैराश्य किंवा भय वाटले नाही, कारण की स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मी पुढचा फारसा काही विचार केला नाही. फक्त एकदा असा विचार आला की आता देह पडला तर, आतून उत्तर आलं प्रपंच झालेला आहे, सर्व प्रापंचिक कर्तव्य व्यवस्थित पार पडले आहेत. परमार्थामध्ये जरूर लांबचा पल्ला गाठायचा आहे पण निराश व्हायचे कारण नाही, कारण की सद्गुरू भेटलेले आहेत, त्यांचा अनुग्रह झालेला आहे. आपण साधना करायला सुरुवात केलेली आहे, दुसरा जन्म घ्यावा लागला तरी आपण जिथे साधना सोडली आहे तिथून पुढे सुरुवात करणार. आता साधना मार्गावर मागे येणे नाही. परत जन्म घेऊन आलो तरी स्वामीजींनी तयार केलेल्या साधक विश्वासच येणार असे आशावादी विचारच चालू होते. म्हणून मला शांत राहून परिस्थितीवर ताबा मिळवता आला. एका सत्संगात स्वामीजींनी सांगितले होते की सद्गुरूंना आपला अनसीन पार्टनर करा. ते सतत आपल्या बरोबर आहेत, आपल्याला पाहतात आहे असा भाव ठेवा. ही युक्ती प्रयुक्ती माझ्यासाठी खूप उपयोगी ठरली. स्वामीजी जे सांगतात त्याचा मी आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न करत असते. स्वामीजींना अनसीन पार्टनर करण्याचा मी कसा प्रयोग केला आणि त्याचा मला कसा फायदा झाला याची पण एक आठवण आहे. आम्ही रशियाला एक छोट्याशा खेड्यात राहत होतो. त्या संबंध खेड्यात आमचं एकटंच भारतीय कुटुंब होतं. शेजारी पाजारी राहणारे सर्व रशियन्स होते. त्यांना इंग्लिश येत नसल्यामुळे व मला रशियन चांगली बोलता येत नसल्यामुळे तिथल्या लोकांशी मैत्री करायचा किंवा त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या घरी पण कोणी यायचं नाही. मी दिवसभर घरी एकटी असली तरी मला एकटेपणा जाणवत नव्हता, कारण की सद्गुरू सतत आपल्या बरोबर आहेत असा भाव होता. आम्ही राहत असलेले खेडं समुद्र काठावरचं निसर्गरम्य असं सुंदर खेडं होतं. रोज संध्याकाळी मी अनसीन सद्गुरू बरोबर समुद्राकाठी फिरायला जायची. आरामात सर्व प्राकृतिक दृश्याचा आनंद घ्यायची. फिरता फिरता कधी मनातल्या मनात नामस्मरण करायची, कधी कुठला तरी अभंग मनातल्या मनात गुणगुणायची. अशा प्रकारे परदेशात आपल्यापेक्षा सर्व दृष्टीने वेगळ्या लोकांमध्ये फिरताना मला कधी भीती वाटली नाही, अशी स्वामीजींनी सांगितलेली युक्ती माझ्या कामास आली. ध्यानाबरोबरच नामस्मरणाबद्दल असलेल्या शंका पण सत्संगात स्वामीजींना विचारल्या जातात. स्वामीजी सर्व शंकांचं निरसन करतात. नाम कसं हळूहळू शांतपणे घ्यायचं याचं प्रात्यक्षिक आपल्याला करून दाखवतात आणि आपल्याकडून ते करवूनही घेतात. याचाही मला खूप फायदा झाला. नाम कसं घ्यावं हे स्वामीजींच्या एका सत्संगातून शिकायला मिळाले. काही वर्षापूर्वीची घटना सांगते. मी व माझे यजमान रोज संध्याकाळी यांच्या ऑफिसहून परत आल्यानंतर नाम घ्यायला बसायचो. ज्या वेळेसची ही आठवण मी सांगते त्यावेळेस माझ्या चातुबाई आमच्याजवळ राहायला आल्या होत्या. असे आम्ही तिघही नाम घ्यायला बसायचो. मला दुपारी विश्रांती घ्यायची सवय नव्हती व नामस्मरणाला बसायच्या थोड्या आधीच मी जिमला जाऊन यायची. त्यामुळे दोनदा असं झालं की संबंध दिवसभराच्या आणि जिमच्या दमणुकीमुळे नामस्मरणाच्या वेळेस मला डुलकी लागली. नामस्मरण संपल्यानंतर मी प्रामाणिकपणे सांगायची की आज तर मला डुलकी लागली. एके दिवशी असं झालं की आम्ही तिघं नाम घ्यायला बसलो. थोड्या वेळातच माझं वैखरीने नाम घेणं बंद झालं. आतल्या आत नाम चालू होतं. हळूहळू मन शांत होत नाम पूर्णपणे थांबलं आणि एक प्रगाढ शांती माझ्या अनुभवाला यायला लागली. नामस्मरण संपल्यावर मी बराच वेळ तशीच शांत बसून राहिली. मी उठल्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, स्मिता तर आज खूपच झोपली. मी काही बोलली नाही, कारण की मी झोपले नव्हते हे मला माहीत होतं. काही महिन्यानंतर स्वामीजींना मी प्रत्यक्ष भेटले तेव्हा मी त्यांना घडलेली घटना सांगितली. स्वामीजी म्हणाले, तुम्हाला मिळायला पाहिजे ते आता तुम्हाला मिळायला लागलंय. साधना नीट चालली आहे ह्याचा शिक्का मोर्तबस सद्गुरूकडून झाला. सत्संगातून स्वामीजी जीव ओतून सतत साधना मार्गाच्या खाचा खुणा आपल्याला दाखवत असतात. त्यामुळेच मला कधी कधी काही जमून जात. 2003 पासून आपल्या केंद्रात होणाऱ्या सर्व कार्यक्रम ऑनलाईन उपलब्ध झालेत. हा बाहेरगावी राहणाऱ्या साधकांवर मोठा उपकारच आहे. तेव्हापासून मी पण सत्संग प्रवचन डाउनलोड करून ऐकायला लागली. नंतर झूमवर स्वामीजींना पाहण्याचा आनंद पण मिळू लागला. आम्ही कॅनडाला असताना गुरुवार सकाळचा सत्संग तिथे बुधवारी रात्री 11 ते 12 वेळेस यायचा. आम्ही दोघेही मोठ्या आवडीनी तो सत्संग अटेंड करायचो. भारतात परत आल्यापासून स्वामीजींच्या समोर बसून सत्संग ऐकण्यात जो आनंद मिळतो तो इतर कुठेही आणि कशातही मिळणार नाही. केंद्रात त्यावेळेस एक विशेष स्वर्गीय आनंद नांदतो असं वाटतं. आता आपण जास्तीत जास्त वेळ स्वामीजीच्या अवतीभोवती राहावं, त्यांच्या चरणांपासून दूर जाऊ नये आणि आता आमचा तसा प्रयत्नही चालू आहे. स्वामीजींच्या कार्यात सर्वतोपरी सहकार करणारी पूजनीय मदुराताईंचा उल्लेख केल्याशिवाय माझं मनोगत अपूर्णच राहील. साध्या सरळ हसतमुखाने सर्वांना सामोरे जाणाऱ्या मदुराताईंना मी एकदा विचारलं, लग्नाआधीची तुमची पार्श्वभूमी अगदी वेगळी होती, लग्न झाल्यानंतर तुम्ही स्वतःला सहजपणे स्वामीजीच्या कार्यात कसं सामील करून घेतलं? त्या म्हणाल्या, अहो कुठलीही मुलगी असती तरी तिने हेच केलं असतं. स्वतःकडे कुठलीही क्रेडिट न घेता त्या जे म्हणाल्या ते त्यांच्या मनाच्या मोठेपणाचंच घोतक आहे. आमच्या अनुग्रहानंतरची गोष्ट आहे, आम्ही स्वामीजींना न कळवता केंद्र अटन करण्याचा हेतू धरून पुण्यात आलो. इथे येऊन स्वामीजींना फोन केल्यावर कळलं की गणपती उत्सवामुळे पुण्याचे बरेच रस्ते बंद असतात म्हणून केंद्राला सुट्टी आहे. स्वामीजी म्हणाले, केंद्राला सुट्टी आहे पण तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. मधुराताईंनी रात्री जेव घातलं आणि निघताना म्हणाल्या, उद्या परत या जेवायला. आमच्या अनुग्रहाला 17 वर्ष झालीत, वर्षातून एकदा तरी आम्ही स्वामीजींच्या दर्शनाला आणि केंद्र अटेंड करायला पुण्यात जरूर यायचो. आमची एकही ट्रीप अशी गेली नाही जेव्हा मधुराताईंनी आम्हाला जेवायला बोलवलं नाही. ज्या मधुराताई पाद्यपूजेचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सेवा घेण्यात मला खूपच संकोच वाटायचा. पण गुरुमातेने तयार केलेल्या गुरुग्रहीच्या प्रसादाला कोण बरं नाही म्हणणार म्हणून त्यांनी बोलावल्यावर आम्ही जायचो. आज मला आपल्या मनोगताद्वारे परमपूजनीय स्वामीजी व परमपूजनीय समुद्रातांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद वाटतोय. त्या दोघांनाही माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी स्वामीजींजवळ हेच मागणं मागावं असं वाटतं, हेची दान देगा सद्गुरु देवा, तुमचा विसर न व्हावा, तुमचा विसर न व्हावा, तुमचा विसर न व्हावा. स्वामीजी आपण एका अभंगात म्हटल्याप्रमाणे, माझे मनी गुरु राव, ध्यानी गुरु राव, चिंतनी गुरु राव, एक राहो असे आम्ही असे आम्हा सर्वांचे पण हो हीच आपल्या चरणी.
स्मिताताई, तुमचं मनोगत खूप चांगलं झालं. तुमच्या मनोगतामुळं मलाही ते सगळे दिवस आठवले. हरी हरी. विजयाताई खडीकर स्वामीजींकडं येत असत स्वामी माधवनाथांकडं, आणि मी विजयाताईंना स्वामीजींकडं आल्यानंतर तसं कमी पाहिलेलं होतं, किंचित पाहिलेलं होतं. माझी अशी कल्पना की विजयाताई खडीकर या नृत्य करायच्या काय, त्या नृत्य करायच्या. आणि मी असं ऐकलंय की, आणि ते खरं आहे की कोणत्याशा अभंगावर म्हणा किंवा गाण्यावर म्हणा, माया अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रेमाने त्यांनी स्वामीजींना नृत्य करून दाखवलेलं होतं, त्यांची ती इच्छा होती असं मी तेव्हा ऐकलेलं होतं. माझी अशी कल्पना आहे की 2002 साल असेल, 1-2 साल असावं, स्वामीजी गेल्यानंतर त्या पुण्यात आल्या त्या दरम्यान त्यांनी काही केंद्र अटेंड केली आणि तेव्हा माझा त्यांचा खरा परिचय झाला. अध्यात्म मंगल धाम मध्ये केंद्र संपूर्ण खाली आल्यानंतर त्यांनी मला या भिंडवाले पती पत्नींबद्दल सांगितलं आणि मला असं म्हणाल्या की माझी तुम्हाला अशी विनंती आहे की ते येतील, तुम्ही सांगाल तेव्हा तर तुम्ही त्यांना अनुग्रह द्यावा. मी साधारणपणाने इथं व्यक्ती येऊन काही ऐकून आणि त्या व्यक्तीला देखील हे आपले सद्गुरू आहेत अशी खात्री पटल्याखेरीज यांचे विचार आहेत त्या विचारांप्रमाणे आपण चालणार आहोत असा निश्चय झाल्याखेरीज सहजासहजी अजूनही अनुग्रह देत नाहीच. हे भिंडवाले पती पत्नी हे माझ्या सगळ्या अनुग्रहितांमधले एकमेव असं जोडपं आहे की ज्यांना मी पूर्वी पाहिलेलं नव्हतं आणि ते अनुग्रहाच्या वेळेलाच त्यांना पाहिलं, अनुग्रहाच्या दिवशीच त्यांना पाहिलं. जन्मोजन्मी तुमची सेवा करायला मिळू देत, देह पडला तर परत सेवा मी करेन असं त्या म्हणाल्या. पण जन्मजन्म तुम्ही सेवा करत असल्यामुळं सद्गुरूंचीच हे घडू शकलं असं मला वाटतं. त्यांच्या कुटुंबामध्ये मी आहे आणि त्यांची निष्ठा आणि प्रेम आणि दोघंही जिद्दीने ज्या प्रकारे साधना परदेशात राहून देखील करत होते याचं मला मोठं कौतुक आहे, होतं आणि आहे. एका रिटायरमेंटच्या योग्य वयानंतर पुण्यात स्थायिक व्हायचं आणि पारमार्थिक लाभाकरता पुण्यात स्थायिक व्हायचं असा त्यांनी निर्णय घेतला. असं असल्यामुळं त्यांचं मूळ गाव जे आहे ते सोडून ते पुण्यात येऊन राहिले आणि आता ते सगळे कार्यक्रम अतिशय मनोभावे निष्ठापूर्वक असे अटेंड करतात. तसंच साधनाही निश्चितपणे जोमानी अशी करतात. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, उभयतांवर. तसंच त्यांचा मुलगा सून, मुलगी जावई असे सगळे स्वामीजींच्या कुटुंबामध्ये सहभागी झालेले आहेत. अमृता ये अभंग म्हण.
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे तुझे नाम गोड पांडुरंगा विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल विष्णुमय जग विष्णुमय जग आये काजे तुम्ही भक्त भागवत आये काजे तुम्ही भक्त भागवत करालते हित सत्य करालते हित सत्य करा विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल विष्णुमय जग विष्णुमय जग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल विष्णुमय जग विष्णुमय जग तू का म्हणे का देहाचे अवयव तू का म्हणे का देहाचे अवयव सुख दुख जीव भोग पावे सुख दुख जीव भोग पावे भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमाया जग।
हरी हरी हरी। स्वामी जी नमस्कार। मागच्या गुरुवारी झालेल्या सत्संगावरून काही प्रश्न मनात आले। प्रयाण काल म्हणजे देहभावावरून परमात्मा भावावर घेऊन जाणारा साधनेतील काळ असे भगवंत म्हणतात ते समजले। असा प्रयाण काळ घडेल तेव्हा तो साधक सोहम भावात त्यावेळेकरिता असणार हेही समजले। चांगलं सत्संगावरून उत्तरावरून प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याच्यावरून परत प्रश्न, पण अर्जुनाने या प्रकारच्या प्रयाणाविषयी विचारलेच नव्हते। त्याने मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळी बोध टिकवून देह कसा सोडावा हे विचारले होते। त्याला भगवंतांनी रोजच्या साधनेची जागृती असावी असे केवळ वळण दिले, त्यामुळे मूळ प्रश्न तसाच राहत नाही का? त्यामुळे मागच्या वेळेला जे प्रश्न विचारले ते त्याच्यातला काही भाग रिपीट केलेला दिसतोय। मृत्यूसमयी सामान्य साधकाला सोहम स्मरण कसे राहणार ते अवघड नाही का? अशा वेळी सोहम स्मरणापेक्षा त्याने सद्गुरु स्मरण राखले तर ते जास्त सुख देणारे असेल ना? सोहम बोध म्हणजे अद्वैत, जीव परमात्मा जगत मिळून सारे परमात्म स्वरूप चिद्विलास, मी भक्त तो देव राम कृष्ण इत्यादी माझ्यावर कृपा करतात हे द्वैत, मी नाहीच तोच एक आहे पूर्ण अद्वैत, तो परमात्मा आनंद रूप, मी जीव परमात्म्यापासून वेगळा असूनही मुक्ततेच्या वेळेला परमात्म्याशी एकरूप होतो किंवा जीवभावातून सुटतो। अशा प्रकारे जीव मुक्तता अनुभवतो म्हणजे विशिष्ट अद्वैत। परमात्मा देव हे मुळातच नाही, देह त्यागाने कोणीही शून्याला प्राप्त होतो बौद्ध मत। कर्मकांड यज्ञ इत्यादी पूर्व मीमांसेनी देह त्यागानंतर दिव्य लोकाची प्राप्ती, याच्यातलं नक्की खरं काय असं विचारलेलं आहे। हे समजलं ते खूप चांगलं झालं, की प्रयाण काल भगवंतांना अपेक्षित असलेला म्हणजे देहभावावरून परमात्मा भावावर घेऊन जाणारा साधनेतला काळ म्हणजे भगवंतांना अपेक्षित असणारा प्रयाण काल. भगवंतांना अपेक्षित असणारा असं म्हटलेलं आहे म्हणजे मला अपेक्षित असणारा आणि भगवंतांना अपेक्षित असणारा अशा फरकानी भगवंतांना अपेक्षित असणारा. पण भगवंतांना अपेक्षित असणारा प्रयाण काल हा आहे एवढं समजलं हे किंवा एवढं पटवून घेतलं हे देखील पुष्कळ आहे असं मी म्हणतो. आणि असा प्रयाण काल म्हणजे साधनेच्या वेळेला साधनेला बसताना देहभाव आहे आणि साधनेच्या अंती परमात्मा भावाला प्राप्त झाला देहभावापासून प्रयाण होऊन परमात्मा भावाला प्राप्त झाला तेव्हा तो सोहम भावामध्ये तेवढ्या वेळ पुरता असणार हेही समजलं म्हणतात. समजलं म्हणजे काय झालं लक्षात आलं पण हेही समजलं ते बरंच झालं असं मी म्हणतो. अर्जुनाने अशा प्रयाणाविषयी विचारलेलंच नव्हतं असं ते म्हणतात. त्यांनी जेव्हा मृत्यू होतो प्रत्यक्ष त्यावेळेला बोध टिकून देह कसा सोडावा असं विचारलेलं होतं. फक्त एवढंच समजलेलं नाही असं मला वाटतं की हा जो अंतकाळ आहे हा अचानक येत नसून त्याच्या आधी जो अभ्यास केलेला असतो तो अभ्यास दृढ होतो. एरवी मृत्यूच्या वेळेला तो बसणार कसा स्मरण कसं करणार ते श्वास कसे घेणार असा जो अर्जुनाचा प्रश्न आहे त्या प्रकारे काही घडणार नाही. पण जो बोध मृत्यूच्या आधी मिळवलेला आहे तो बोध बव्हंशी टिकून राहून तसंच संस्कार रूपानी जीवाला आपण परमात्मा असा जो निश्चय झालेला असतो त्या निश्चयाने तो मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेत नाही. आणि मृत्यूकाळ हा अवघड असला असतो देहाला कष्ट होतात मनाला कष्ट होतात जाणीव विझून गेल्यासारखी इतकी आत खोल जाते. अशा वेळेला बोध कसा टिकून ठेवायचा त्याला दिलेलं जे उत्तर आहे ते कदाचित कळलेलं नाहीये की त्यावेळेला वेदना होतात तर वेदनाच होणार पण जो बोध मिळवलेला असतो तो बोध घेऊन जीव मुक्त होऊन जातो हे लक्षात येत नसावं असं मला वाटतंय. किंवा असंही वाटतंय की मृत्यूच्या वेळेला वेदना वगैरे न होता बोधाची आनंद स्थिती कायम आहे आणि मृत्यू व्हावा हे जास्त चांगलं अशी इच्छा आहे आणि अशी इच्छा असण्यामध्ये गैर नाहीये. तशा प्रकारची सुभाषित देखील आहेत अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. अशी प्रत्येकाची इच्छा असते जीवनामध्ये दैन्य नसावं आणि मरण अनायासे यावं पण तसं होताना दिसत नाही. आणि जेव्हा अशी मृत्यू चिन्ह सगळीकडे उमटलेली असतात डोळ्यात तेज नाही कानात तेज नाही बोलणं बोलतो आहे पण काय बोलतोय कळत नाही किंवा बोलताच येत नाही पाय हलवता येत नाही हात हलवता येत नाही नळ्या लावलेल्या आहेत अशा वेळेला बोध कसा टिकून ठेवायचा हे आपण हॉस्पिटलमध्ये लोक पाहतो चांगले असतो आपण आणि त्याची स्थिती पाहतो आणि आपण साधना करतोय मग याची परिणिती काय आहे अशीच जर स्थिती होणार असेल त्यावेळेला हा सोहम बोध कसा आठवणार असे प्रश्न आता या क्षणाला पडतायत आणि त्याच्यातून हे प्रश्न वारंवार उद्भवतायत. बरोबर आहे. आणि भगवंत मात्र असं म्हणतात की तो जो वेळ येईल जी जेव्हा वेळ येईल तेव्हा यायची तेव्हा येईल, पण रोज साधना करून तू या तीरावरून त्या तीरावर तर जा. तर ते म्हणतात ते समजलं. ते समजलं म्हणजे काय? ते तर मुख्य कर असं भगवंतांना सांगायचंय. हा बर, ते झालं. ते झालं म्हणजे ते झालेलं नाहीये ना. ते तू प्राप्त कर असं भगवंत सांगतायत. तर्काचं असं असतं बर, इथपर्यंत मान्य केलं, तसं हे चाललेलं नाहीये. तर तू रोज इथून उठून देहभावावरून आत्मभावावर स्थिर हो असं भगवंत सांगतायत. बरं, समजा स्थिर झालो, समजा नाही, तू तसा स्थिर हो असं सांगतायत. मग मृत्यूच्या वेळेला मी आत्मबोधाचा पांजिरा होऊनी ठाकी तयाते असं भगवंत म्हणतात. तो तेव्हा अनुभव यायचा तर येईल. आत्ता त्याच्याविषयी तर्क लढवून उपयोग नाहीये. आणि मी असं तेव्हा म्हटलेलं होतं की कित्येकांना खरंच वेदनांपोटी आठवू शकत नाहीत. तुम्हालाही माहितीये की आत्ता तुम्ही अगदी चांगल्या ध्यानातून उठलात आणि जरा बाहेर जाऊन आलात, ऊन लागलं तुम्हाला, डोकं दुखायला लागलं, पित्तामुळे एखादी उलटी झाली किंवा उलटी होती अशी भावना निर्माण झाली, ही फार विचित्र स्थिती आहे की आपल्याला उलटी होणार असं वाटतंय पण होत नाहीये. त्यावेळेला बोध टिकतो का? त्यावेळेस जर बोध टिकत नसेल तर मृत्यूसमयी कसा टिकायचा वगैरे. देहाला जो जीव चिकटलेला आहे त्यामुळे देहाची दुःख जीवाला घ्यावीच लागतात. आपल्याला दुःखापासून मुक्तता पाहिजे तेव्हा ते दुःख वगैरे नको असं आपल्याला वाटतंय. पण साधं डोकं दुखणं उन्हात गेल्यावर तुम्ही थांबू शकत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. मृत्यूसमयीचं सोडून द्या. त्यामुळे देहाला दुःख होणार हे मी तुम्हाला सांगतोय. भाग्य असेल तर होणार नाही. कोणाला क्वचित असं होतं. आमच्या आईचे मामा होते, ते शनिपारापाशी बसमध्ये चढले. कंडक्टर तिकीट तिकीट असं म्हणत त्यांच्यापर्यंत आला. तोपर्यंत प्रभात टॉकीजपर्यंत बस गेलेली होती आणि आजूबाजूची तिकीटं काढेपर्यंत यांनी कोटाच्या खिशात असा हात घातला तोपर्यंत बस फुटक्या पुरजापर्यंत जाऊन पोचलेली होती बाकीच्यांची तिकीटं काढेपर्यंत. आणि त्यांच्या खांद्याला हात लावला तर ते कलंडले. कोटाच्या खिशात हात घातला आणि गेले. इतका भाग्याचा मृत्यू प्रत्येकाला येत नाही. तुम्ही आत्ता बोधाची काळजी करा. तुम्ही आत्ता बोध मिळवण्याची काळजी करा. मग तेव्हा सोहमभाव कसा टिकून राहायचा? जीव वेदनाहून गेला तर नंतर वेदनांची आठवण राहत नाही, ती शरीराबरोबर जाते. जीवानी संस्कार घेतलेले जे असतात, जो बोध असतो, त्या बोधामुळे त्याला मुक्तता मिळते. एरवी बोध जर मिळवला नसेल तर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं तुकाराम महाराज म्हणतात. त्या वासनाही जात नाहीत. मध्ये देहाला झालेल्या दुःखानंतर देखील खरं दुःखाच्या वेळेला कोणतीच वासना नसते. कशी वासना ठेवणार? जेव्हा शरीराला दुःख आहे, बोध नसतो, तशी वासनाही नसते. त्याला जर म्हटलं की जरा ऐक अभंग वगैरे तर काही नका लावू म्हणतो. तो ऐकू शकत नाही, तो पाहू शकत नाही, तो खाऊ शकत नाही. कुठली वासना तेव्हा नसते. जसं बोध नसतो तसं. पण जीवावर झालेले संस्कार असतात त्या संस्काराप्रमाणे त्याला परत जन्म होतो, तसं त्या संस्काराप्रमाणेच मरणा ऐलीच कडे मज मिळवणी गेले पुढे मरणी आणिकीकडे जातील केवी, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय तसं मरणाचा जो तो काळ आहे त्याच्या आधीपर्यंत बोध मिळवलेला होता त्याला जन्म नाही रे आणिक असं त्याचं होत जात। त्यामुळे ते जे म्हणतात की मूळ प्रश्न तसाच राहत नाही का की मृत्यूच्या वेळेला काय, मृत्यूच्या वेळेला जे काही घडतं ते घडलं तरी देखील त्याचा आत्मबोध कायम राहतो, त्यावेळेला नाही असं वाटलं तरी देखील तो गेलेला नसतो असं भगवंतांना सांगायचंय। म्हणून मागच्या वेळेला विचारलेलेच काही प्रश्न आहेत की मृत्यूसमयी सामान्य साधकाला सोहम स्मरण कसं राहणार, वेदनांच्या वेळेला राहणार नाही पण झालेल्या संस्कार वशात तो सोहम बोधालाच प्राप्त जन्मानंतर मृत्यूनंतर मृत्यू उपरांत तो मुक्त होऊन जातो। जसं मृत्यू उपरांत वासनेमुळे परत जन्माला येतो, मृत्यूच्या वेळेला कुठली वासना असते वेदना असताना तरी देखील त्याला परत जसा जन्म येतो तसं वासना विरहित झालेला मुक्त होऊन जातो। अशा वेळी सोहम स्मरणापेक्षा त्याने सद्गुरु स्मरण राखले तर ते जास्त सुख देणारे असेल ना असं परत एकदा विचारलेलं आहे। अशा वेळेला सोहम स्मरण राखणारा सुखात असतो पण असं सोहम स्मरण राखणं हे संतांना संतांच्या बाबत शक्य आहे, सामान्य साधकाला जरा अवघडच आहे। अगदी शेवटच्या काळात विवेकानंद ही अशी व्यक्ती होती की त्यांचा रामकृष्णांविषयीचा संदेह ते चिकित्सक किंवा बुद्धिवादी होते, रामकृष्णांचा शेवटचा काळ होता, तेव्हा एकदा रामकृष्ण त्यांना म्हणाले, म्हणजे बोलता येत नव्हतं पाणी पिता येत नव्हतं अन्न तर मुश्किल, अशा वेळेला त्यांना असं वाटलं की आपण ज्यांना परमात्मा समजत होतो जे परमात्म्याच्या गोष्टी सांगत होते ते आज स्वतःच इतक्या अडचणीत आहेत असं विवेकानंदांना वाटलं। तेव्हा विवेकानंदांकडे पाहून ते म्हणाले, त्यांना जसं बोलता येत होतं तसं बोलत म्हणाले की अजूनही संदेह, म्हणाले जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण असं म्हणाले। त्यामुळे मृत्यूसमयी देखील सोहम स्मरण राखलं जातं अगदी वेदनांच्या वेळेस देखील, पण असे बहादर जरा कमी। स्वामी निज धामी चालले अंतरी निज नामी रंगले, अशी स्वामीजींची अंतरस्थिती त्यांनी देह ठेवायच्या आधी काही काळ केलेला हा अभंग स्वामी सत्यदेवानंदांकडे दिला आणि माझ्या देह त्यागानंतर आळंदीला समाधीवर वाहून हा लिफाफा उघडावा असं सांगितलं, त्याच्यात हा अभंग लिहिलेला होता। दिक्कालाचे तुटो निबंधन जिथे लोपले ते मी तू पण, होऊनी स्वये चित घन आपण स्वभावे साक्षित्वही संपले, स्वामी निज धामी चालले असा तो अभंग होता। जोपर्यंत देह आहे तोपर्यंत दिक आणि काल याचं काही एक बंधन राहतं, देहाचंही बंधन राहतं, देह त्यागानंतर ते संपूर्ण सुटलं आणि मी निजधामाला जाऊन प्राप्त झालो स्वभावे साक्षित्व ही संपले, देह आहे तोपर्यंत काही साक्षित्व राखायला लागतं, पूर्ण एकरूपता ही ध्यानाच्या वेळेला असते, एरवी साक्षित्व राखायला लागतं, विवेक करायला लागतो, आता त्याचीही गरज नाही देह टाकल्यानंतर, असं ते म्हणतात। तर सोहम स्मरण राहू शकतं सामान्य साधकाला असं म्हटलं तर मग आपण इतके सामान्य आहोत आणि फार मोठी अपेक्षा करतोय, आपण असामान्यच होण्याची इच्छा धरा। आपल्याला सामान्यही म्हणायचं आणि फार मोठं पाहिजे असं म्हणायचंय, दोन शब्द एकमेकांबरोबर शोभत नाहीत। तुम्ही म्हणा की गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, तुम्ही जर म्हणाल मी देहधारी आहे त्या निरंजनाची कशी मी अपेक्षा करणार असंही म्हणाल आणि ते निरंजनही प्राप्त व्हायला पाहिजे असं म्हणाल, या दोन गोष्टी एकत्र नका करू। म्हणून तुम्ही असामान्य साधक असण्याच्या झोकात वावरू नका, पण आपण सामान्य आहोत आणि सामान्यच राहणार आहोत इतकं गृहिती पक्क पकडून ठेवू नका, असं मी तुम्हाला सांगतो। अशा वेळी सोहम स्मरणापेक्षा त्याने सद्गुरु स्मरण राखले तर असं राखणाराही असामान्य साधक असतो, असं मी तुम्हाला सांगतोय। आपल्या स्वतःला सामान्य समजला तर दोन्हीही शक्य नाहीये। खरे रंगून जर गेलात मग सोहम भावात रंगून गेलेले असाल, स्वामीजींच्या स्मरणात रंगून गेलेले असाल, आधी व्यवस्थित मग मृत्यूसमयी ते आठवेल। आपल्याकडे आहेत उदाहरणं, आपल्याकडे शितोळे काका येतात, आजही सत्संगाला आले असतील किंवा दिसत नाहीयेत, त्यांच्या मंडळींना मी भेटायला गेलो, त्यांचे हात असे सुजलेले होते, हात हलवताही येत नव्हते, माझे दोन्ही हात जोडा मला नमस्कार करायचा म्हणाल्या। आता या स्थितीत मी काय करू म्हटलं, या स्थितीत तुम्ही नाम घ्या, तर त्या म्हणाल्या की मी नाम घेते आणि मी स्वामींना आठवते म्हणाल्या। केईएम मध्ये होत्या त्या, त्या असामान्य आणि सामान्य अशा शब्दात अडकून पडू नका, सामान्य म्हणावं अशी व्यक्ती होती। माझ्याकडे यायच्या बँकेत आणि पैसे रबर बँड लावलेलं माझ्या तिथं द्यायचा, मकरन माझे एवढे, मला मकरन म्हणायचा, मकरन एवढी एफडी कर म्हणायचा, मी मुकाट्याने एफडीचा फॉर्म भरायचो, त्यांचे पैसे करायचो। पण जाताना त्यांचा माझ्याविषयी असा भाव झाला, कारण मग स्वामीजींनी देह ठेवलेला होता, मी मला लोक स्वामी म्हणायला लागले, मी सद्गुरू झालो, हे सगळं त्यांना तसंच्या तसं, हा बदल देखील त्यांना तसा मानवला आणि स्वामींच्या जागी त्या मला पाहायला लागल्या। आणि अशा प्रकारे भूल दिलेली असताना, भूल उतरत असताना स्वामींचं स्मरण करणारे इथं किती लोक आहेत, फक्त स्वामी एवढा शब्द असतो मुखात। परवा आपल्या सुशीलाताई गेल्या कुलकर्णी, तर त्या म्हणत होत्या की माझ्या डोळ्यासमोर स्वामीजी दिसतायत आणि मकरननाथ दिसतायत। त्या जायच्या आधी चार दिवस मी फोनवर त्यांच्याशी बोललो, दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या। हे घडू शकत नाही असं समजू नका, पण जे घडतं ते असामान्य आणि आम्ही सामान्य ही भाषा नको। आधी जर तितका ध्यास लागलेला असेल तर तसा ध्यास, म्हणजे त्यांना जाऊन माझी अशी कल्पना की आता 15 दिवस होत आहेत, आत्ताची गोष्ट सांगतोय तुम्हाला, हे घडू शकतं। तर ते जास्त सुख देणारे असेल ना, असेल, पण असेल की नसेल, असेल की नसेल, मग याच्यापेक्षा ते जास्त चांगलं ना, त्याच्यापेक्षा हे जास्त चांगलं ना, दोन्ही चांगलं आहे. तुम्ही कुठल्या तरी कॅटेगरीत जाऊन पडा, त्यासाठी प्रयत्न करा असं मी म्हणे. आणि मग बरीच जंत्री आहे, सोहम बोध, अद्वैत, जीव परमात्मा, जगत सारं परमात्मा स्वरूप, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं चिद्विलास. मी भक्त आणि तो राम कृष्ण दत्त इत्यादी हे देव ते माझ्यावर कृपा करणार आहेत असा अंतिभाव राहिला तर, किंवा मी मुळीच नाही, मी या नावाचा पदार्थच नाही, तो परमात्माच आहे निःसंशय, त्याला त्यांनी पूर्ण अद्वैत म्हटलंय, किंवा तो परमात्मा आनंद रूप, जीव हा त्याच्यापेक्षा वेगळा, जगत ही परमात्म्यापासून वेगळं पण परमात्म्यापासूनच झालेलं पण परमात्म्यापासून वेगळं, पण जीव मुक्त होऊ शकतो. परत जन्माला येत नाही अशा स्थितीत जाऊ शकतो. विशिष्ट अद्वैत, परमात्मा देव या कल्पनाच मुळात झूठ आहेत. देह त्यागानंतर काही राहत नाही, तो शून्यात जाऊन पोचतो, म्हणजे बौद्ध मत. कर्मकांड, यज्ञ इत्यादी यामुळे मिळणारी मुक्ती किंवा अमुक लोकात जातो वगैरे, आणि मग त्याच्यात अजून ऍड करायला काय हरकत आहे. जसं ख्राइस्ट म्हणत असेल की सैतानापासून मुक्ती, आणि जो देवदूत आहे तो देवदूत तुमच्यावर येऊन कृपा करतो, किंवा महम्मद म्हणत असेल की तो वरिष्ठ, त्याच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाहीत, सगळे जे कोणी आहेत ते, म्हणजे अगदी महम्मद देखील त्याचा प्रेषित, तो माझ्यावर सतत लक्ष ठेवत असतो आणि त्याच्या कृपेमुळे मी शांतीमध्ये राहतो. अजून थोडी ऍड करायला काय हरकत आहे. याच्यातलं खरं काय, मी जसं सांगितलं तसं की जीवाला सुख मिळणं, शांती मिळणं हे जीवाचं ध्येय आहे. जे रामानुज खोटे आहेत का खरे आहेत, मध्वाचार्य खोटे आहेत की खरे आहेत, व्यास खोटे आहेत की खरे आहेत, आचार्य खोटे आहेत की खरे आहेत, याच्यातलं खरं मत कोणाचं, खरं ज्ञान कोणाला झालेलं आहे, बुद्धांना झालेलं होतं का आचार्यांनी कोणाचा पराभव केला, आणि खरंच तो अल्लाह, तोच वरिष्ठ देव, एकमेव अद्वितीय, आणि मनुष्य कधीच परमात्मा होऊ शकणार नाही असं ते म्हणतात, ते खरं का. तुम्ही शांती समाधान मिळवणं महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या का मार्गाचा अवलंब करा, एकच देव आहे श्री कृष्ण, बाकी सगळ्या तो खरा पुरुष, बाकी सगळे खरे स्त्रियाच, असा एक संप्रदाय आहे. तुम्हाला मानवेल झेपेल ते करा आणि सुखाला समाधानाला प्राप्त व्हा. एकदा गुरुदेव रानड्यांनी विचारलं की आचार्यांचा अद्वैतवाद श्रेष्ठ का ज्ञानेश्वर महाराजांचा चिद्विलासवाद श्रेष्ठ, ते म्हणाले की तुला काय रे या, काय म्हणाले, तुला ही हाड कशाला चघळत बसतोस, कुत्रा असतो की नाही, तर त्याला त्याच्याच हिरड्यांमधून रक्त येतं ते हाड चावताना, आणि रक्ताची चव लागल्यामुळं त्याला ते बरं वाटतं आणि ते चावत राहतं. ही अशी हाडकं तू कशाला चावत बसतोयस? अरे एक ओवी लक्षात ठेव, तरी झडझडो नि वहिला निघ, या भक्तीची या वाटा लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. तू मी मागं म्हणलं तसं अल्टिमेट युझर आहेस, समाधान शांती मिळवणारा तू आहेस. तुला नमाज पढून मिळत असेल तर मिळव, तुला नमस्कार करून मिळवत असेल तर मिळव. तुला तो कृपा करतो, तो सर्वांवर शांतीची पखरण करतो, माझ्यावर झाली, तो देवदूत येऊन मला शांती देतो, तू घे, तू हाक मार, नामाचं सुख अनुभवून तुला समाधान मिळत असेल मिळव. नाम श्रेष्ठ का ध्यान श्रेष्ठ या भांगडीत पडू नको. तुला काय कर, तुझं जीवन उद्धरून जाणं महत्वाचं आहे का तत्वज्ञान महत्वाचं आहे? आणि या तत्वज्ञानात मुख्य खरं काय आणि खोटं काय? तू कोण निवाडा करणार, मी कोण निवाडा करणार? माझ्या शांतीपाशी समाधानापाशी निवाडा होईल? एखाद्याला यज्ञ करून सुख मिळत असेल मिळू देत ना? एखाद्याला आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाताना सुख मिळत असेल मिळू देत ना? तू म्हणू नको की हे अशिक्षित आहेत म्हणून जातायत, मग शिक्षण जसं वाढेल तसं हे कमी होणार आहे. तू कोण ठरवणार, तू कोण ठरवणारा की पंढरपूरचा पांडुरंग हा मुळात पांडुरंग म्हणून होता का आणि कोण होता, त्याची कशी नावं होती, असले शोध निबंध काय उपयोगाचे आहेत तुला? तू त्याच्या समोर उभा राहा, दोन अश्रू ढाळ जर ढाळत असेल तर, ती इच्छा नसेल तर तत्वज्ञानात रमून सुख मिळवायचं असेल तसं कर, उपनिषदातून मिळवायचं, यज्ञ याग करून मिळवायचं, तू सुखी झाला पाहिजेस, याच्यासाठी सगळं आहे ना. म्हणून यातलं खरं काय तर साधना नाम अनेकता असा श्रुती सिद्धांतच आहे. असं असल्यामुळं प्रत्येक साधनेच्या अंती सुख प्राप्त होतं आणि ते सुख खरं आहे, ती शांती खरी आहे, असं त्याचं खरं उत्तर आहे. हुश पण चांगलं आहे. एका प्रश्नातून परत प्रश्न निर्माण झाला तर पहिला प्रश्न ही त्याच्यावरही प्रकाश पडतो आणि नवीन जे काही त्या उत्तरात समजा एखादा भाग नीट स्पष्ट नसेल झाला म्हणून विचारला असेल, या प्रश्नांचं फार स्वागत आहे असं मी तुम्हाला सांगतो. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी